परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। आज अत्यंत पवित्र पावन मंगलमय असा दिवस परम पूजनीय स्वामी माधवनाथांचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र जमलेले आहोत। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वतीने मी नारायण वहाडणे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात आपण श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित श्री गुरुपादुका स्तोत्राने करूया। सद्भक्त क्रांती राऊत आणि सद्भक्त केतकी कोल्हटकर या स्तोत्राचं गायन करतील।
अनंत संसार समुद्र तार नौकायिताभ्याम गुरुभक्तिदाभ्याम वैराग्य साम्राज्य दभूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नालिकनिकाशपदारुताभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नमज्जनाभीष्टकटिप्रदाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम पापांधकारार्कपरं पराभ्याम तापत्रयाहीन्द्रखगेश्वराभ्याम जाड्याभिसंशोषणवा नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम शमादिषट्पदवैभवाभ्याम समाधिदानव्रतदीक्षिताभ्याम रमांधवांग्री नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम स्वार्चापराणामखिलेष्टदाभ्याम स्वाहा सहायाक्षधुरन्धराभ्याम स्वान्ता नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम कामारि सर्प व्रजगारुडाभ्याम विवेक वैराग्य निधि प्रदाभ्याम बोध नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम नमो नमः श्री
आचार्य म्हणतात नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम। श्री गुरूंच्या समचरणांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अनंत अपार अशा भवसागरातून तारून नेणारी नौका असे हे समचरण. ज्यांच्यामुळे अंतःकरणात गुरुभक्तीचा उदय होतो, ज्यांच्यामुळे मनामध्ये वैराग्याचं साम्राज्य निर्माण होतं, ज्यांच्यामुळे अनेक प्रकारचे मोह नष्ट होतात, निवृत्त होतात, जे शम दमादी असे उत्कृष्ट अंतःकरणात निर्माण करतात, अशा गुरुचरणांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अतिशय भावोत्कट अशा स्तोत्राच्या गायनाने आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. खरं तर हा महोत्सव तेव्हाच सुरू झालाय जेव्हा स्वामीजींनी आपल्याला आपलं म्हटलं. सद्गुरू आणि शिष्य हे आध्यात्मिक विश्वाला अलंकृत करणारं आणि सद्गुरू रूपी ज्ञानसूर्यानी प्रकाशित केलेलं एक अत्यंत भावोत्कट असं नातं. सद्गुरूंचं जीवनाचरण तेवढं अर्थगर्भ उद्बोधक असतं की त्यांच्या जीवनाचं अनुसरण करताना शिष्य देखील आपल्या जीवनामध्ये अतिशय उत्तुंग असा अनुभव करत असतो. सद्गुरू शिष्याच्या अंतरंगामध्ये भगवत भक्तीचा भगवत प्रेमाचा दिवा प्रदीप्त करतात आणि शिष्यांनी सद्गुरूंना ओवाळण्याचा असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस. ज्यांच्या अलौकिक सहवासामध्ये न भूतो न भविष्यती असे अमूल्य क्षण आपण अनुभवले आणि हृदय कुहरामध्ये अत्यंत अंतस्थ असे जपून ठेवले, ज्यांनी आपल्यासाठी उच्चारलेला एखादा शब्द देखील आपला आभाळ ठेंगणं करून जात असे, ज्यांच्या कृपादृष्टीतून श्रवणारे प्रेमाचे किरण प्राप्त करण्यासाठी आपण आसुसलेले असू, असे आपले प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ. स्वामीजींना आपण लक्ष लक्ष भावनिरांजनांनी ओवाळूया. खरं तर तो सर्वातीत सर्वगत सर्वांतरयामी असलेला चैतन्यनाथ स्वामीजींच्या रूपाने आपल्या जीवनात आला आणि आपल्या जीवन नौकेचे तारू आपल्या समर्थ हातांमध्ये घेऊन इतस्तत भरकटणारी आपली जीवन नौका आत्मदर्शनाच्या मार्गावरती मार्गस्थ करून गेला. कसं बरं स्वामीजींचं वर्णन करावं. ईश्वरीय प्रेमाची आत्यंतिक सहजावस्था हाच जणू स्वामीजींचा स्वभाव होता. प्रगाढ आत्मानुभूती आणि अखंड आत्मानुसंधान यांचा परिणाम स्वरूप त्यांचं व्यक्तित्व विलक्षण दिव्यत्वाचा असा प्रत्यय देणारं होतं. सहज सोपं सरळ हृदयाला जाऊन भिडणारं त्यांचं वचन, त्यांची पवित्र वाणी आपल्याला सहज भावत असे. ते म्हणत असत की आत्मदर्शनाचं ध्येय गाठण्यासाठी सद्गुरुपदिष्ठ मार्गाने साधना, प्रेम, करुणा, रुजुता अशा व्यापक गोष्टी आपल्या जीवनात येणं अत्यंत गरजेचं आहे आणि साधकाने सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरती चालत राहणं खरं तर खूप गरजेचं आहे. स्वामीजींच्या अशा वचनाने आपण आजच्या या पवित्र दिवशी असा निश्चय करूया की आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती अखंडपणे शेवटचा श्वास असेपर्यंत चालूया. खरं तर अखंड आपण अनेक कृती करत असतो. खऱ्या जागृतीच्या अभावामुळे आपल्या जीवनाचे सर्वच व्यवहार वरवरचे बनलेले आहेत. आपण चालतो खूप पण पोचत नाही कुठेच, कारण आपण चालतो केवळ पायांनी आणि पाय चालले तर प्रवास होतो, मात्र हृदय चाललं तर यात्रा होते. स्वामीजींनी अशी शिवयात्रा करायला आपल्याला शिकवलं. आपण पाहतो खूप पण दर्शन काहीच करीत नाही. डोळे बघतात त्याला दृश्य म्हटलं जातं, पण हृदयाने जे अनुभवलं जातं त्याला दर्शन म्हणतात. स्वामीजींनी असं ईश्वर दर्शन घ्यायला आपल्याला शिकवलं. आपण बोलतो देखील खूप पण सांगत काहीच नाही, कारण वाणीमागे अपेक्षित तपश्चर्येचं बळ आपण कधी कमावलेलं नाही. बोलला गेलेल्या प्रत्येक शब्दातून ईशस्तवन कसं होईल हे स्वामीजींनी शिकवलं. उदंड कर्म करूनही कर्मयोगाची उंची आपण गाठू शकत नाही. कारण आपल्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि भक्तीचा ओलावा नसतो. कर्माचा योग कसा होईल हे स्वामीजींनी शिकवलं. आपल्या आचरणातून त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की कर्मयोग कसा होत असतो. खरं तर स्वामीजींची महनीयता त्यांच्या ठिकाणी असलेल्या दैवी गुणसंपदेमुळे तर होतीच, पण त्याहीपेक्षा त्यांनी आपल्यासारख्या सामान्य जीवांचं जीवन उन्नयन करण्यासाठी घेतलेल्या अहोरात्र कष्टांमध्ये होती. खरं तर निर्गुण स्वरूप असे स्वामीजी, त्यांचं वर्णन आपण काय करणार. आणि कस्तुतीही नाठवे आणि निवांतूही न बैसवे, नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. काय बोलावं, किती बोलावं, पण बोलल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्याविषयी बोलताना प्रेमभावाने कंठ गदगदून येतो. गेले काही महिने केंद्रामध्ये आपण जिजाकडून स्वामीजींच्या अत्यंत रुद्ध आठवणी ऐकत आहोत, आणि जिच्या वाणीने आपलं मन भुलून स्वामीजींच्या चरणांच्या अवतीभोवती घोटाळत राहतं, पिंगा घालीत राहतं अशी सद्भक्त राधिकाताई वेल्हा. परम पूजनीय स्वामी माधवनाथांची वेल्हाळ कुटुंबियांनी अखंड सेवा केली. स्वामीजींच्या चरणांशी अनेक भगिनींनी आपलं व्रतस्थ जीवन समर्पित केलंय, त्यातीलच एक राधिकाताई. तिनं केलेलं सद्गुरु श्रवण आता आपण ऐकूया.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी माघारा येणे नाही. मन हा अर्गजा अर्पुनी भास्करा, पुनरपी माघारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपी एकशिती येणे नाही. मन हे तुलसी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. आपल्या जीवनाची वाटचाल अशा पद्धतीने चालली आहे ना, हे पाहण्यासाठी ही गुरुपौर्णिमा आहे. स्वामींनी आपल्यावर अपरंपार प्रेम केलं, त्यामुळे स्वाभाविकपणे आपलं चित्त आपणहूनच स्वामींकडे गेलं. स्वामी आपल्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजले, तेही त्याची आपल्याला कधी जाणीव न देता. त्या आपल्या स्वामींचं गुणवर्णन करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा. सद्गुरूंमध्ये सर्व नाती समाविष्ट असतात, आणि तरीही ते सर्व नात्यांच्या पलीकडे असतात. स्वामींच्या चरित्रातून त्यांच्या मातृत्वाचा, पितृत्वाचा, सख्यत्वाचा, सद्गुरुतत्वाचा उत्तुंग आविष्कार अनुभवता आला. तो आविष्कार आठवणींच्या रूपाने पुन्हा पुन्हा अनुभवावा, त्यासाठी ही गुरुपौर्णिमा. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. स्वामींचं मातृत्व असं होतं. शिस्तीच्या बाबतीत स्वामींचा पित्याप्रमाणे धाक होता. स्वामींच्या सहज खेळीमेळीच्या वर्तनातून, त्यांच्या मिस्किल स्वभावातून सख्यत्वाचा अनुभव येई. पण या सगळ्या गोष्टींचा सदैव मोहरा त्या शिष्याची वाटचाल आत्मकल्याणाच्या दिशेने होते आहे ना, याकडेच त्यांचा असेल. स्वामींनी मला अनुग्रह दिला तेव्हा मध्यमेतून सोहमचा श्वास कसा घ्यायचा ते त्यांनी शिकवलं. खूप खोल दरीतून आल्यासारखा वाटणारा तो सोहमचा घनगंभीर ध्वनी मला खूप आवडला. नंतर ध्यानाला बसताना मध्यमेतून तो श्वास आपल्याला तसा घेता येतोय की नाही याकडे माझं जरा जास्तच लक्ष असे, आणि मला तो जमत नव्हता. काही दिवस प्रयत्न केल्यानंतर मी सकाळी दुकानात गेले आणि स्वामींना म्हटलं, मला नीट ध्यानाला बसता येत नाहीये आणि सोहमचा श्वास पण घेता येत नाहीये. स्वामी म्हणाले, का बरं, ध्यानाला बसण्यात काय अडचण आहे? ठीक आहे, तू आज दुपारी 4:15 दुकानात ये, मी तुला समजावून सांगतो, मग थोड्या वेळ ध्यानाला बैस. प्रसाद घेऊन मी घरी गेले. तो जून महिना होता, दुपारचे 3-3:30 वाजले असतील. अचानक सगळं वातावरण बदलून खूप अंधार झाला आणि सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस पडायला लागला. मी 4 वाजताच तयार होऊन बसले होते. मनात प्रार्थना करत होते की हा पाऊस थोडा कमी होईल तर बरं होईल. तशीच माझ्या खोलीच्या बाहेर आले. बाहेरच्या हॉलमध्ये माझ्या आजी बसल्या होत्या. म्हणाल्या, हे काय बाहेर निघालीस की काय? छे, अशा धोधो पावसात कुठेही बाहेर जायचं नाही. माझी फार पंचाईत झाली. फोन स्वामींच्या दुकानात होता त्यामुळे आधी कळवणंही शक्य नव्हतं. तशीच अस्वस्थ होऊन बसले. नंतर 6:30 सुमाराला पाऊस ओसरला. मी दुकानात गेले. स्वामी बाहेरच्या काउंटरपाशी बसले होते. मी अपराधी स्वरातच म्हटलं, अहो मला खरंच 4:15 यायचं होतं. मी पाऊस असला तरी यायला निघाले होते पण मला घरून कोणी सोडलं नाही. स्वामी म्हणाले, तेच बरोबर होतं. खरं तर मलाच काळजी पडली होती की आता या पावसात तू कशी येशील. मला मनातून कुठेतरी आशा वाटली की चला, बहुतेक स्वामींनी पण थोडं उशिरा दुकान उघडलं असावं. मी दुकानात बसले होते. नंतर दुसऱ्या कुठल्या तरी संदर्भातून समजलं की स्वामी दुकानात 4:15 आले होते पण त्यांनी मला मात्र तसं दर्शवलं नाही. त्याच दिवशी दुकानात रात्री 8:30 सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर स्वामी मला म्हणाले, तू थोडी थांब. नंतर 8:30 ते 9:15 स्वामींनी पुन्हा एकदा सगळी ध्यानाची प्रक्रिया शांतपणे समजावून सांगितली. म्हणाले, सोहमचा ध्वनी कसा येतो ते नको बघायला. त्याचा अर्थ समजून घेऊन सोहमचे फक्त 3 किंवा 5 श्वास घेतले तरी पुरेल, सवयीनी जमेल. नंतर शांतपणे ध्यानाला बसायचो. इतकं सगळं झालं तरी मला काही चैन पडत नव्हतं. मी म्हटलं, अहो सांगितलेल्या वेळेत मी आले नाही म्हणून तुम्ही रागवलात तर नाहीत ना? स्वामी मोठ्या प्रेमाने म्हणाले, नाही नाही खरंच नाही रागवलो, पण एरवी मात्र मला वेळ चुकलेली आवडत नाही. खरं तर माझी छोटीशी परीक्षा झाली होती. मी अनुत्तीर्ण होते. स्वामींनी किती सहज क्षमा केली होती. स्वामींचा स्वभाव मोठा मिस्किल होता. ते एखाद्या गोष्टीला सहजपणे विनोदाची कलाटणी देत असत. अगदी सुरुवातीला स्वामींच्या दुकानात मी नेहमी जात नसे. जावंसं खूप वाटे पण निमित्ताशिवाय उगीच कसं जाणार. एकदा अशीच दुकानात संध्याकाळी 5:00 गेले होते. दुकानात कोणी नव्हतं. स्वामी म्हणाले, काय ग आज किती दिवसांनी आलीस? मी आपलं सरळ उत्तर दिलं, आज 10-12 दिवसांनंतर आले. स्वामी हसून म्हणाले, तेच तर विचारतोय की इतक्या दिवसांनी आलीस, तुला काही आठवण वगैरे येत नाही का? मला तर बुवा तुझी नित्य आठवण येते. मला स्वामींचं बोलणं आश्चर्यकारकच वाटलं. स्वामी किती मोठे आहेत, त्यांना माझी आठवण येईल हे माझ्या कल्पनेतच बसलं नाही. मला सगळी गंमतच वाटली. एकदम माझ्या तोंडून निघून गेलं, तुम्हाला माझी आठवण येते, नेहमी येते? हो, उजेड पडला. स्वामींनी एकदम चमकून बघितलं आणि म्हणाले, उजेड पडला? असं म्हणून खूप खळखळून हसायला लागले. क्षणार्धात बोलण्यातली चूक लक्षात येऊन अक्षरशः जागेवरूनच हात जोडून मी म्हटलं, अहो खरंच सॉरी, अगदी खूप सॉरी, चुकून माझ्या तोंडून गेलं, मला असं काही म्हणायचं नव्हतं. स्वामी निरागसपणे अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत होते. मला म्हणाले, सॉरी उजेड पडला. मी चुपचाप बसून राहिले. नंतर दुकानात साधक मंडळी येत राहिली. स्वामीने तेवढ्या 5-10 मिनिटात उजेड पडला या वाक्याचा उपयोग इतक्या विविध पद्धतीने केले की बाकी सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. मी मात्र संकोचून गेले होते. तेवढ्यात तरुण भारत या वृत्तपत्राचे संपादक सद्भक्त श्री बापूसाहेब भिशीकर आले. मी सुटकेचा निश्वास टाकला कारण स्वामी आणि श्री बापूसाहेब यांचे नेहमी काही चर्चेच्या स्वरूपात बोलणे होईल. बापूसाहेबांनी स्वामींना नमस्कार केला आणि ते बसले. स्वामींनी मिस्किलपणे एकदा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बापूसाहेब तुम्हाला सांगतो, जो ज्ञानी पुरुष असतो ना त्याच्या ज्ञानाचा उजेड त्याच्या सर्व अंगोपंगातून बाहेर पडत असतो. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अरे देवा, असं मनातल्या मनात म्हणत स्वामींना नमस्कार करून मी दुकानाच्या बाहेर पडले. एकदा माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने स्वामींना भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार स्वामींच्या अनुमतीने एका सोमवारची सकाळची वेळ निश्चित केली. मी आदल्या दिवशीच्या रविवारी त्यांना आठवण केली की उद्या तुम्हाला स्वामींकडे जायचं आहे. दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीचं काय विनसलं होतं कुणास ठाऊक. ती व्यक्ती मला म्हणाली, मी उद्या स्वामींकडे जाणार नाही. मी विचारलं, का? तुमची तब्येत बरी नाही का? ती व्यक्ती म्हणाली, माझा मूड ठीक नाहीये म्हणून मी जाणार नाही. त्यांच्याशी वाद घालून उपयोग नव्हता. मी स्वामींना त्या व्यक्तीला यायला जमणार नसल्याचं सांगितलं. स्वामी काही बोलले नाही. चार पाच दिवसानंतर स्वामींनीच त्या व्यक्तीची आठवण काढली आणि म्हणाले, त्यांना वेळ असेल तर येऊन जायला सांग. मला खरं तर रागच आला होता. मी म्हटलं, मागच्या वेळी त्यांनी स्वतःच तुमची वेळ घेऊन स्वतःच कॅन्सल केली, त्यांना नसेल यायचं तर कशाला बोलवायचं. स्वामी म्हणाले, अगं असं काय म्हणतेस, माझ्या मान अपमानाचं काय घेऊन बसलीस, त्या जीवाचं कल्याण महत्वाचं आहे. जो जीव जिथे आहे तेथून त्याला पुढे न्यायचंच तर काम आहे, आणि असं जर मी बघत बसलो तर पुढे कामच होणार नाही. यावर मी काय बोलणार, संतांना सद्गुरूंना स्वतःच्या फुटपट्टीने मोजू नये याचाच तो धडा होता. जशा स्वामींच्या आठवणी आहे तशाच स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताईंच्या काही सह आठवणी आहेत. मातोश्री सौ सरलाताई म्हणजे प्रसन्न सेवामूर्ती. स्वामींच्या मागे राहून त्यांनी सगळ्या साधक विश्वाची निरलसतेने आणि मोठ्या ममतेने सेवा केली. स्वामी आणि सौ सरलाताईंचं सहजीवन हे नुकत्याच उमललेल्या फुलासारखं सदा सतेज होतं. त्यांचं सहजीवन हे पहाटे पहाटे दरवळणाऱ्या प्रसन्न सुगंधासारखं होतं. स्वामी सांगत असत की मी आणि सरलाताई जवळजवळ 60-65 वर्ष एकत्र आहोत, पण आम्हाला कधीही एकमेकांच्या सहवासाचा कंटाळा आला नाही. याचं कारण म्हणजे सरलाताईंचं असलेलं निर्व्याज आणि अकृत्रिम प्रेम. माझं दैव अनुकूल होतं म्हणूनच मला त्यांच्यासारखी पत्नी लाभली. संतांची खऱ्या अर्थाने पत्नी होणं हे कठीण काम आहे, कारण त्यासाठी स्वतःला बाजूला ठेवावं लागतं. त्यांची उत्तम साथ होती म्हणून मी भगिनी वर्गासाठी काही काम करू शकलो. त्यांच्यामध्ये अनेक उत्तम गुण आहेत. त्या मनाच्या नादी लागत नाहीत, त्यांच्याकडे मूड स्विंग्स नाहीत, त्या सहजच प्रसन्न चित्तानी असतात. स्वामी सौ सरलाताईंच्या विषयी मोठ्या कौतुकाने बोलत असत. मी संध्याकाळी स्वामींकडे जात असे तेव्हा बाहेरच्या खोलीत पलंगावर बसलेल्या स्वामी आणि सौ सरलाताईंचं दर्शन होई. एके दिवशी एकट्याच सौ सरलाताई गंभीरपणे बसल्या होत्या. मी आत गेले तर म्हणाल्या, आज स्वामींच्या डोक्याला फारच व्याप झाला म्हणून ते आळंदीला गेले आहेत, काही दिवस एकांतात राहणार आहेत. मी घाबरून त्यांना विचारलं, तुम्ही नाही गेलात बरोबर? सौ सरलाताई नाराजीनेच म्हणाल्या, कोणी नको बरोबर, असं म्हणून ते तडक निघून गेले. पण तू आज जाऊन ध्यानाला बैस. मला तर हे सगळं विसंगतच वाटत होतं. आज जाऊन ध्यानाला बसले खरी, पण रडूच यायला लागलो. 5 मिनिटं गेली असतील, डोक्यावरती चिरपरिचित वत्सल हात जाणवला. डोळे उघडले तर समोर स्वामी उभे होते. इतका आनंद झाला. मी म्हटलं, तुम्ही आळंदीहून आलात पण? स्वामी आणि सौ सरलाताई दोघेही मिस्किलपणे हसत होते. स्वामी म्हणाले, अगं मी कुठे गेलोच नाही. आणि एवढं तेवढं झालं की स्वामी काय कुठे जाऊन बसतात की काय? मुळात स्वामींना कुणाचा व्यापच नाही. जगाची विश्रांती स्थान जया असं आहे, पण तू तरी इतकी कशी ग अशी? मग मी पण म्हटलं. सरलाताईंनी किती गंभीरपणे सांगितलं, मग मला नाही आली शंका. यावर सौ सरलाताई म्हणाल्या, अगं तुला सांगते, स्वामीच म्हणाले की आज जरा राधिकाची गंमत करूया. तू यायच्या अगोदर मला सांगत होते की तू अशी अगदी गंभीर चेहरा करून बोल, मध्येच हसू नकोस. मी पडद्यामागे उभा राहतो पण तू सारखी पडद्याकडे बघू नकोस. पाहू तर खरं काय करते ते. आम्ही तिघेही हसत होतो. मी हसत होते आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. स्वामी म्हणाले, तुम्हा सगळ्यांचं स्वामींवर खूप प्रेम आहे. तुम्हाला स्वामींखेरीज दुसरं काही नको आहे. तुमचं प्रेम हे माझं मोठं भाग्य आहे. नंतर सौ सरलाताई सहज म्हणाल्या, उगीचच तिला रडवलं झालं. यावर स्वामी लगेच म्हणाले, उगीच काय त्यात, भगवंतासाठी सद्गुरूंसाठी डोळ्यात अश्रू आले तर चांगलंच की. सहज बघितलं कितपत तीव्र संवेग आहे ते. काय स्वामींच्या मनात होतं कुणास ठाऊक. मी ध्यानासाठी डोळे मिटून घेतले. स्वामींचं पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर स्वामी कधी कधी ध्यान केंद्रात न जाता घरातच खुर्चीवर बसत. पण घरातच बसायचं म्हणून ते कधी घरातल्या कपड्यातच बसत नसत तर कपडे बदलून बसत. एकदा सौ सरलाताईंनी त्यांच्यासाठी एक नेहरू शर्ट काढला. स्वामी म्हणाले, मला नको तो शर्ट. सौ सरलाताई म्हणाल्या, अहो तो शर्ट काल तुम्ही फक्त 15 मिनिटंच वापरलाय म्हणून तोच घालायला देते. स्वामी म्हणाले, मला नाही आवडत एकदा वापरलेला कपडा परत धुतल्याशिवाय वापरायला. मग मिश्किलपणे म्हणाले, बघ राधिका, एक गुरुदेव रानडे होते, ते दिवसातून 9 वेळा सदरा बदलत असत, आणि एक स्वामी माधवनाथ आहे, त्यांना एक सदरा 9 वेळा घातल्यानंतर मग दुसरा सदरा मिळतो, हे बरोबर आहे का? मी म्हटलं तुम्ही काहीतरीच काय सांगता हो, हसत सौसरला ताई म्हणाल्या तुम्हाला हा सदरा नकोय का? ठीक आहे मी दुसरा देते. स्वामींच्या घरातलं वातावरण हे नेहमीच मोकळं आणि प्रसन्न असे. स्वामींचं आयुष्य हे सर्वांगाने समृद्ध आणि परिपूर्ण होतं. देहात असताना तर त्यांनी अखंड आपल्या कल्याणाची चिंता वाहिली, परंतु त्यानंतरही आपण शाश्वत आनंदाच्या मार्गावरून कुठे बाजूला होऊ नये आणि हे कार्य अधिक वर्धिष्णू व्हावं यासाठी त्यांनी पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्यासारखे समर्थ उत्तराधिकारी नेमले. या उभयतांच्या कृपाछत्राखाली सर्व साधक विश्व आनंदाने मार्गक्रमणा करत आहे. स्वामी माधवनाथांच्या या आठवणींचा तात्पुरता समारोप करताना म्हणावंसं वाटतं की आता माधव नाही उरला, जी दिसते ती अखंड ज्वाला. ही स्वामींची अखंड स्थिती होती. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत त्या ज्वालेमध्ये समर्पित होण्यासाठी ही गुरुपौर्णिमा. हरिओम.
सद्भक्त राधिकाताईच्या या गुरुसवनाने स्वामीजींचं सगुण रूप डोळ्यासमोरून तरळून गेलं. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनाची आधारू, श्रीमंत योगी, असे आपले स्वामीजी स्वामी माधवनाथ. तिच्या स्तवनातून सहज लक्षात आलं, सहजता ही स्वामीजींच्या वर्तनातून सहज दिसत असे, सहज बोलत पण अंतःकरण निवत असे, सहज बघत जणू अमृताची धार आपल्यावरती पडते आहे, सहज हसत, इतकं निर्मळ आणि खळखळून हसत की आपणच मोकळे होऊन जात असू, असे आपले स्वामीजी. स्वामीजींचं तत्वदर्शी लीला चरित्र, त्यातील दिव्य प्रेमाचं, असीम कृपेचं, हृदयस्पर्शी अशा भावरंगाचं, भावकथांचं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्याच अंतरंगातील भावगंगा ओसंडून वाहते. अतिशय दिव्य, अतिशय भव्य, अतिशय प्रसन्न, सहज चालत चालत आपल्याकडनं आपल्या जवळनं जात असत तेव्हा जणू प्रसन्नतेची लहर स्पर्शून गेली याची जाणीव होत असे. जीवन प्रवासात जीवनाला नवसंजीवनी देणारे त्यांच्या आठवणींचे क्षण अद्वितीय असेच आहेत. आजही आपल्यापैकी प्रत्येक जण त्यांचा तो प्रेमळ उबदार मायेचा हात आपल्या डोक्यावरून, पाठीवरून, चेहऱ्यावरून फिरवून घेत असतो. अनंत आठवणी आपल्या हृदयामध्ये आहेत, जेवढं बोलू तेवढं थोडंच. आता आपण सकाळी जी सीडी प्रकाशित झाली त्यातील थोडंसं श्रवण करणार आहोत. सन 2010 स्वामी मकरंदनाथांनी दर गुरुवारी जे सत्संग घेतले त्याची ही सीडी आहे. स्वामीजींनी सहज आपल्या सगळ्या साधकांच्या हृदयाच्या तारा यामध्ये छेडलेल्या आहेत. आपलं जीवन उन्नत व्हावं असा उपदेश केलेला आहे. आपल्या साधनेचा सम्यक तीव्र व्हावा असा तो उपदेश या सीडीमध्ये आहे. या सीडीचा काही भाग आता आपण श्रवण करूया.
सद्गुरूंना सर्वस्व अर्पण केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होते. सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी कोणती कृती केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतीलच याची शक्यता नाही. सद्गुरूंचं लक्ष वेधून घेऊन काही कृती केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील असं नाही, तर सहज भावामध्ये श्रद्धा ठेवल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सहज भावामध्ये असून सद्गुरूंवर अत्यंतिक प्रेम केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सहज भावामध्ये राहून जमेल तशी साधना केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होती. अमुक एक साधना आणि अमुक इतकी साधना केल्यानंतर सद्गुरु प्रसन्न होतील असं नाही. आपण जेवढं जेवढं करायला जाऊ तेवढं तेवढं विपरीत होण्याची शक्यता सुद्धा राहते. सद्गुरूंकडे एक प्रकृती म्हणून पाहिल्यामुळं त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं आपल्या प्रकृतीनी असा विचार केल्यामुळं गोंधळ होण्याची शक्यता असते.
या सीडीची किंमत रुपये 100 अशी आहे. सकाळी आपल्यापैकी जर कोणी घ्यायची राहिली असेल तर या उत्सवानंतर आपण ती जरूर घेऊन जावी. अतिशय अंतरंग असा उपदेश या सीडीमध्ये आपण सकाळी ऐकला. आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक पथदर्शक अशी ही सीडी आहे. यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी रचलेलं एक काव्य सद्भक्त हर्षवर्धन जोशी याच्याकडून आपण ऐकूया. हर्षवर्धन इयत्ता 10वीमध्ये शिकतोय आणि अतिशय हुशार असा विद्यार्थी आहे तो. सकाळी आपण त्याच्या बाबांकडनं गुरुस्तवन ऐकलंय. आता सद्भक्त हर्षवर्धन जोशी काव्य म्हणे.
गुरुसी मजावे रजकण होऊनी जावे, गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे. रूप साजी रे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टि सुधाकर, वर्षावात नहावे रजकण होऊनी जावे, गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे. निज हृदयीचा प्रेम मंदिरी स्मृती रव गुंजन होत अंतरी, पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे रजकण होऊनी जावे, गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे. स्थिती गती मती तुझ्या कृपेने गंधित होऊनी समरसतेने, व्यापुनी जीवन तुझा चिंतने, अविरत मार्ग क्रमावे रजकण होऊनी जावे, गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे. परमदयेची अमित साठवण घडो सर्वथा, अणुरेणूतून घेतावे सुनी तेजाचे कण, जीवन उजळून यावे रजकण हो निजावे गुरु सी भजावे रजकण हो निजावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण हो निजावे गुरु सी भजावे रजकण हो निजावे रजकण हो निजावे रजकण हो निजावे
सर्वांना नम्र निवेदन आहे थोडं थोडं सर्वांनी पुढे सरकून घ्यावं जास्तीत जास्त जवळ गुरुसी भजावे रजकण हो निजावे किती गोड शब्द आणि तेवढाच गोड असा हर्षवर्धनने चढवलेला हा स्वरसाज असं वाटतं की असंच आपलं जीवन असावं सौंदर्याने फुलणारं सुगंधाने दरवळणारं हसरं आणि सुखावणारं समदृष्टीने बघणारं स्वामीजींच्याच चरणांवर स्थिरावणार आणि स्वामीजींच्या शिवाय दुसरं कुठलंही जग न बघणार सद्गुरूंच्या विषयीचे उत्कट भाव शिष्याच्या जीवनात अमृत क्षण सुवर्ण क्षण असतात असे काही क्षण असतात गंध ठेवून निघून जातात गंधात त्यांच्याच आपल्यालाही सुगंधित मात्र करीत असतात काही क्षण असे असतात रंगात धावून नाचत येतात रंगवून त्यांच्याच रंगात तेच आपल्यालाही नाचवत असतात तत्वसार सांगणारे असे देखील काही क्षण असतात आणि जीवनवेलीचा आपल्या तेच एकमात्र आधार असतात काही क्षण तर इतके विलक्षण असतात चैतन्याला व्यापूनही उरतात जीवन प्रवासात आपल्या संजीवनी तेच एकमेव देत असतात असे अमूल्य क्षण स्वामीजींच्या सहवासात आपण अनुभवले एक हिंदी वाक्य सहज आठवतं जिन्होंने अपनी अनुभव की झलक मात्र से ही करोड़ों जन्मों के पाप ताप हरकर हमारे दिल में दिलभर का संगीत भर दिया स्वामीजींनी आपल्या हृदयामध्ये जे भगवत संगीत निर्माण केलं जे भगवत संगीत लावलं ते आपण कसं बरं विसरू शकू एक इंग्लिश कवी म्हणतो द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप जीवन अतिशय सुंदर वन आहे आकर्षित करणारं लोभसवाणं तिथेच खिळवून ठेवणारं पण मी वचन दिलंय मी असं वचन दिलंय की जीवन संपण्यापूर्वी मी ध्येय गाठणार आहे हे वाक्य वाचताना असं जाणवलं की आपणही स्वामीजींना वचन दिलंय आत्मदर्शनाच्या वाटेवर चालण्याचं शेवटचा श्वास असेपर्यंत आपल्या कृपेने आम्ही चालत राहू आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने स्वामीजींच्या चरणांशी दृढ होऊन असा निश्चय पुन्हा एकदा अंतःकरणात आठवण जागृत करून आपण करूया की स्वामीजी आमच्यासाठी आपण जे कष्ट घेतलेत ते आम्ही वाया जाऊ देणार नाही यानंतर मी परमपूजनीय स्वामी माधवानंदांना अशी प्रार्थना करतो, क्षमा असावी. आपण आता हार अर्पणाचा कार्यक्रम करणार आहोत. बारामती केंद्रातर्फे श्रीयुत श्रीकृष्ण कुलकर्णी आणि श्रीयुत गणपतराव तावरे हे दोन्ही स्वामीजींना हार अर्पण करतील. तसंच सौभाग्यवती गीता कुलकर्णी आणि सौभाग्यवती मनीषा गायकवाड या परमपूजनीय मधुराताई आणि परमपूजनीय मधुराताईंना हार अर्पण करतील. यानंतर श्रीयुत वाडकरांनी वरती व्यासपीठावरती यावं. श्रीयुत श्रीकृष्ण कुलकर्णी हे स्वामीजींचे शिक्षक आहेत.
शिक्षक
मी क्षमा असावी, मी चुकून शिष्य म्हणून उल्लेख केलेला असेल तर क्षमा असावी. ते स्वामीजींचे शिक्षक आहेत. श्रीयुत वाडकर आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि सौभाग्यवती वाडकर परमपूजनीय मातोश्री मधुराताईंना पुष्पगुच्छ देतील. सौभाग्यवती वाडकर परमपूजनीय मधुराताईंना पुष्पगुच्छ अर्पण करतात. परमपूजनीय स्वामी माधवानंदांना मी अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावेत. सच्चिदानंद अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम सद्गुरु सारिका सोयरा जीवले ग तोडिला उद्वेग संसारित काय उतराई हो कोणा गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा दिदली प्रेमकळा नाममुद्रा डोळीयाचा डोळा उघडला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नामा म्हणे निकी सापडली सोय न विसंबे पाय खेचरांचे। खेचर या शब्दाचा अर्थ स्वामी असं सांगायचं खम म्हणजे आकाश आणि त्याच्यामध्ये जो विहार करतो त्याला खेचर असं म्हणायचं। त्याप्रमाणे काय उतराई हो असं नामदेव महाराज म्हणतात सगळेच संत असं म्हणतात। अनेक प्रसंग स्वामींच्या एकंदर जीवनाच्या मध्ये अनंत प्रसंग आहेत आमच्या वाट्याला काही थोडेसे आलेले त्याच्यामध्ये हे अभंग सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदी आज युवा वर्गामध्ये आम्ही होतो आणि त्याच्यामध्ये निर्णय गोष्टी एकमेकांना सांगणे स्वामींच्या असं एक मुख्य उद्देश असायचा भेटण्याचा। तर प्रभू माझा जो मित्र त्यांनी एकदाच सांगितलं की तुला माहिती आहे का सद्गुरु वाचोनी सापडेना सोय याचा अर्थ काय ते म्हटलं काय अर्थ आहे तो म्हटलं काय झालं की एक परगावचे ग्रस्त आले आणि डायरेक्ट स्वामींच्या घरी गेले आणि ते म्हणले आता इथे पुण्यामध्ये दुसरीकडे कुठे सोय नाही म्हणून मी इकडेच आलेलो आहे। सापडेला असं प्रत्यक्ष घडलेली हकीकत त्याचा असं जे वाटलं त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की लोक आपापल्या परीने अर्थ काढतात पण स्वामी सगळ्यांना सांभाळून घेत असत आणि याचं कारण एकतर समाजाचे असलेलं त्यांचं पितृत्वाचं नातं हे तर होतंच पण त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे असलेलं सरलाताईंचं मातृत्वाचं नातं हे पण त्याला कारणीभूत आहे आणि त्यानुसार ते मातृपितृ दोन्हीही नाती आम्हाला लाभली। त्याच्यामध्ये आज पण सरलाताई जणू काही माधवनाथ स्वामी शेजारीच आहेत या आविर्भावामध्ये असतात। इतकंच नाही तर आत्ता या अवस्थेमध्ये स्वामी माधवनाथ महाराज की जय म्हटल्यानंतर जो काही हात वरती करतात आत्ता ते बघण्यासारखं आहे की केवढा मोठा उत्साह आहे। युवा वर्गामध्ये असल्यामुळे नेहमी आम्ही आणि आमच्या पत्नी आणि त्याच्यामध्ये पत्नी याचं इज इक्वल टू कॉन्ट्रडिक्शन असं एक समीकरणच होऊन गेलेलं आणि त्याच्यामध्ये नवरा पुढे काय बोलतो आहे ते या बायकांना अगोदरच कळून त्याला विरोध करतात असं नावाचं एक इंच्युएशन या शब्दाची डेफिनेशन इंच्युएशन इज व्हॉट एनेबल्स ए वाईफ टू कॉन्ट्रेडिक्ट हर हजबंड बिफोर ही सेज एनिथिंग असं एक व्हेरिफिकेशन केलं की बिफोर ही सेज एनिथिंग तर नाहीच पण आफ्टर ही सेज एनिथिंग कधीही कॉन्ट्रेडिक्शन बघायला मिळत नसते अशा प्रकारची ती जी स्वामी आणि सरलाताईंचा एकूण जे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण मी पहिल्यांदा ज्या वेळेला गेलो त्यावेळेला स्वामी सरलाताईंच्या हातावरती आरोग्य देत होते आणि पूजा करत होते आणि त्यावेळेला सरलाताईंना सगळ्या साधकांच्या कल्याणाच्या साठी म्हणून स्वामी अर्घ देत आहेत आणि त्या जगन्माता या स्वरूपामध्ये त्या स्वीकारत आहेत हे पाहून विलक्षण एक रोमांच अंतकरणामध्ये सगळ्या शरीरावरती उभा राहिला आणि असं आम्ही म्हणायचो आमच्या बायकोला की तू सरलाताईंच्या सारखे हो पण त्या म्हणायच्या की तुम्ही सारलींच्या सारखे व्हा पहिल्यांदा आणि ते काही ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल स्वामी म्हणायचे ज्ञानोबा ते ज्ञानोबा तसे स्वामी ते स्वामी आणि सरलाताई त्या सरलाताई त्याच्याच राहिलेले आहे। आजवर तसंच आहे विठ्ठल रखुमाई ते आमच्यामध्ये कधी कॉन्ट्रडिक्शन तर नाही पण कधीतरी एखाद वेळेला क्वचित असं
एखादा प्रसंग असा असायचा की क्वचित एखाद वेळेला कॉन्ट्रडिक्शन बघायला मिळेल. एकदाच असं झालं होतं की स्वामींना प्रवचनाच्या मध्ये चेष्टा करायची सरला त्यांची ओक्की येत असे बऱ्याच वेळेला. जावई माझा भला असं ते एकदम म्हणायचे सरला त्यांच्याकडे. त्याच्यानंतर परिग्रहाच्या बद्दल चाललं होतं, 200 भांडी कशाला लागतात असं ते एकदम म्हणले. आणि त्याच्यानंतर मग प्रवचन झाल्यावर म्हणले की प्रवचनात मी बोलून जातो पण आता घरी गेल्यानंतर माझी काही खैर नाही असं म्हणायचे. आणि स्वामींच्या ते सगळं ऐकून झाल्यानंतर सरलाताई ते तिथं काही बोलायचे नाहीत. मुख्य म्हणजे तिथून त्या उठून ज्या वेळेला परत पहिल्यांदा त्या जायच्या घरी त्यावेळेला वाटेमध्ये थांबल्या त्या दिवशी आणि म्हणल्या की इकडे या आणि भांडी मोजून घ्या, जेवढी कमी पडतील तेवढी आणून द्यायला लागते. हा जो काही भाग होता आनंदाचा विलक्षण. आमच्याकडे एक साधिका होती, त्या काळामध्ये तिने असं म्हटलं होतं की ही जी सगळी केंद्र जी आहेत ही केंद्र म्हणजे अंतःकरणाची ब्युटी पार्लरच आहे. ते खूप मला आवडलं होतं. याचं कारण की ही गोष्ट एक ना नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणतात ना, त्या माणसांच्या मध्ये काही गोष्टी फक्त माणसांच्या मध्ये असतात. तुम्हाला कुठेही हे इतरांच्या मध्ये, त्यावेळेला ब्युटी पार्लर हे नवीन नवीनच निघालेलं होतं, परंतु हे आपण छान दिसावं म्हणून ब्युटी पार्लरमध्ये कधी मांजर बिंजर ब्युटी पार्लरमध्ये गेलेलं किंवा चिंपॅन्झी माकड कधी कटिंगला गेलेलं असं आपल्याला कधी दिसणार नाही. मी एक चित्र पाहिलेलं होतं की एक चिंपॅन्झी माकड टाय कोट सूट वगैरे घालून कॉम्प्युटरच्या समोर बसलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा होता की माणसाचं अस्वस्थ नाही होणार की अगदी सगळं बाहेरचं फार नीटपणाने केलेलं असून देखील आतमध्ये तो माकडच तर नाही राहिला असं त्याच्यामध्ये होतं. ती अंतरंग बदलणं हा त्याच्यातला जो भाग होता. तर पण वेशभूषा केशभूषा या सर्व गोष्टी छान झाल्या पाहिजे असं माणसाला वाटतं. एकाने असं म्हटलेलं आहे की हे सगळं छान झालं तरी यू आर नेव्हर फुल्ली ड्रेस्ड टिल यू वेअर ए स्माईल. जोपर्यंत तुम्ही स्मित परिधान करत नाही तोपर्यंत तुमचा पोशाख पूर्ण झाला नाही. आणि नंतर नंतर असं लक्षात येतं की स्मित ही परिधान करण्याची गोष्ट नाहीये, अंतःकरण प्रसन्न झाल्याशिवाय स्मित येऊ शकत नाही. त्या ब्युटी क्लॉथ स्टोअर ची मला आठवण झाली आणि त्या ठिकाणी आम्ही जात असतो त्यावेळेला जे वस्त्र तर ते विकतच असत परंतु प्रत्येकाच्या अंतःकरणावरती एक प्रसन्नतेचं वस्त्र स्वामी लिहून देत असत. त्यामुळे ते एक आमचं ब्युटी पार्लरच होतं, ब्युटी क्लॉथ स्टोअर हे. जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सी ठाव जयाचे नि ब्रह्मभाव भ्रांतासही विपाये आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया प्रशंसिता लाभू आधी. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे. आणि दुकानातले जे अनंत प्रसंग आहेत त्याच्यामध्ये किती गोष्टी घडत असतात. स्वामी नुसते बसले असले की आम्हाला नुसतं बसावंसं वाटायचं, ते बोलत असले की ऐकत राहावं असं वाटायचं. जे काही ते करत असत त्याप्रमाणे अंतकरणाची स्थिती आपापच होऊन जात असे. ते गप्प बसल्यानंतर त्यांनी बोलावं असं कधी वाटत नसे. त्यांचं ते मौन, त्यांचं ते शांत बसणं ते पण अनुभवावं असं वाटत असे. आनंद गोष्टी आहेत की सद्गुरूंचं एक प्रकारचं वेडच लागलेलं होतं. एकदा स्वामींना असं विचारलं दुकानामध्ये सगळ्या गोष्टींचं बराबर निराकरण. एकदा स्वामींना असं विचारलं की अहो इतर सगळ्या मंत्रांच्यापेक्षा सद्गुरु सद्गुरु हाच मंत्र म्हटला तर काय हरकत आहे. त्याच्यावर ते लगेच म्हणाले सद्गुरु सद्गुरु हा मंत्र म्हणण्याच्या पेक्षा सद्गुरूंनी दिलेला मंत्र का म्हणत नाहीस. म्हणजे लगेच भार भानगड करायचे नाही कुठल्याही गोष्टीच्या मध्ये. सगळं सोपं असायचं, सरळ असायचं, स्पष्ट असायचं आणि मोकळं वातावरण पण असायचं पण धाक पण असायचा. फार मोकळं वातावरण नसायचं कधी. एकदाच प्रभूंनी असं त्यांना विचारलं होतं की सगळं काही जर का देवच करतो तर आमच्या वाईट गोष्टी सुद्धा देवच करतो, मग वाईट गोष्टी करायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर स्वामींनी उत्तर दिलं परमार्थ हा धच्चोट लोकांचा प्रांत नाही. बस याच्या पलीकडे ते एकही शब्द बोलले नाहीत. गप्प झालं एकदम, सगळं वातावरण शांत. याच्यावरून मला गोपालकृष्णांची आठवण येते. गोपालकृष्णांच्या लहानपणच्या लीला ज्या सूरदासांच्या काव्यामधून प्रकट झालेल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी होती की त्यांना सगळ्यात आवडत कुठली गोष्ट होती तर निर्णया लोकांच्या गोठ्यामध्ये जायचे आणि त्यांची वासरं सोडून द्यायची बांधलेली, आणि वासरं सोडून द्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सोडलेली वासरं जे त्यांच्या शेपटीला धरून पकडून ठेवायचं, ओढून ठेवायचं. तर याचा अर्थ असा की बद्ध जो आहे त्याला मोकळं करायचं, पण मोकळं झालेला मोकाट होऊ द्यायचं नाही. आणि बरोबर स्वामी ते करत असत. या सर्व गोष्टींच्या बरोबर तो जो धाक होता त्यांच्या आजूबाजूला वावरत असताना तो कधी कधी मला थोडंसं जातक पण वाटत असत. त्यावेळेला मी एक दिवस त्यांना स्मरण विचारलंच होतं की तुमच्या आजूबाजूला असा धाक का वाटतो. आता त्यांना मी सरळ विचारलं तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं, ते फार उत्तर अप्रतिम आहे. ते म्हणजे आपल्या अपूर्णतेमुळे वाटतो. आणि ही गोष्ट अतिशय खरी आहे की आपल्या अपूर्णतेमुळे वाटतो. पण दुसरी गोष्ट तितकीच खरी आहे की शिष्याची अपूर्णता सद्गुरू आपल्या प्रेमाने पूर्ण करत असतात, आणि त्यामुळे एक प्रकारचं त्यांच्या सहवासामध्ये एक पूर्तता वाटत असते. पण ही जी गोष्ट आहे त्या आपुलेने गुणे पराव्याचे उणे फेडोनी पाहणे त्याकडे इतकंच नव्हे तर कित्येक वेळेला ज्येष्ठ साधक काय काही स्वामींच्या वरती रागवत असत आणि मग ते स्वामींच्या प्रवचनाला चालले नाहीत वगैरे, तर स्वामी चक्क स्वामी सरलातही त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढत असत. असं वाटायचं की स्वामींचं काय नडलेलं आहे. परंतु स्वामींचं काय मगाशी राधिकाने सांगितलं त्याप्रमाणे खरोखरीच स्वामींचं काही नडलेलं नसायचं, पण त्याचं काय नडलेलं आहे हे त्यांना कळत असे आणि ते सोडवणं हे त्यांचं काम असायचं. त्यामुळे एका प्रकाराने हे महाराजचं पोर वाळवंटामध्ये पडलेलं जसं काय उचलून घेतलं एकनाथ महाराजांनी, त्याचं तोंडबिंड पुसून नागवेक पुसून आपल्या स्वच्छ कपड्यांनी त्याला स्वच्छ केलं आणि त्याच्या आईजवळ पोचवलं. आणि तीच गोष्ट स्वामींनी सगळ्यांच्यासाठी म्हणून केलेली आहे. गार्हस्थ देखील एकनाथ सदृश असं जे म्हटलेलं आहे ती गोष्ट खरीच. त्याच्यानंतर नुसतं पाहून त्यांच्याकडे जरी आनंद होत असला तरी देखील स्थायी स्वरूपातलं जर का काही पाहिजे असेल तर नुसतं पाहून होणार नाही हे त्यांना माहिती होतं. त्यानुसार त्यांनी जे काही ज्ञानेश्वरी दासबोध याचं प्रबोधन केलं याच्यामध्ये मला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या काळातल्या सगळ्या आठवड्या आहेत. नेहमी सर्वोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना याच्यावरती स्वामी नेहमी तो विनोद सांगत असत की एक जणाला सांगितलं आणि काही सगळं ऐकल्यानंतर तो म्हणलं की मला एक गोष्टीची शंका आहे. सर्व उपनिषद गावो हे सगळं झालं, पण दोघा दोगधा दोगधा तुम्ही म्हणलं ते दोन गधे कोण असं म्हटल्यानंतर मग स्वामी सांगायचे दोन गधे म्हणजे एक तू आणि दुसरा तुला सांगणारा मी असं ते दोगधा. असं त्याचं त्या तो अनेक वेळा प्रसंग झालेला आहे, पण त्याचं एक प्रत्येक वेळेला एक नाविन्याने आम्ही ऐकत असतो. पण त्याच्यावरून सुद्धा मला एक गोपालकृष्णांचा प्रसंग आठवतो की कृष्णाच्या बालपणाच्या लीलांच्या मधली ही एक गोष्ट होती की भगवान श्रीकृष्ण बालक क्रीडा करत असताना ते एक दिवस नंदबाबाला असं म्हणाले की मी उद्या गायीची धार काढणार. आता गायीची धार कृष्ण काढणार म्हटल्यानंतर गोकुळामध्ये काय कृष्ण जे काय करणार ती न्यूजच असायची, त्यामुळे सगळेजण दुसऱ्याशी आपापली भांडी घेऊन आले होते आणि ती भांडी घेऊन आल्यानंतर ते धार काढायची आता आणि कृष्ण धार काढणार. तो नंद सांगतो की थांब मी सांगतो तसं कर, तो म्हणतो मी काही तुमचं ऐकणार नाही. त्याच्यामध्ये अरे ऐक कसं धार काढायची मी तुला सांगतो, तर कृष्ण म्हणतो की नाही नाही मला काढायची असेल तशी मी काढणार. आता कृष्णाचं हट्ट काय करणार, त्यामुळे तो नंद विचार गप्प बसतो आणि मग कृष्ण काय करतो नुसता गायीच्या जवळ गेल्यानंतर तिच्या आचाराला हात लावल्यानंतर अनेक दाराने ती दूध द्यायला लागते, त्याला धार काढायलाच लागत नाही. अशा प्रकारचा प्रसंग सगळेजण कौतुकाने बघतायत. नंद म्हणतोय अरे हे भांडं कुठं आहे, चरवी कुठं आहे आणि दूध कुठं धार कुठं पडते भांडं नीट धर. त्यावेळेला कृष्ण असं म्हणतो की भांडं तुम्ही धरायचं, धार मी काढणार फक्त, भांडी तुम्ही धरा. आणि त्याप्रमाणे कृष्ण धार काढतो, सगळेजण आपापली भांडी धरतात आणि पुढे हा कृष्ण ज्यावेळेला मोठा होतो त्यावेळेला सर्व उपनिषदांच्या गायींचं त्यांनी ज्यावेळेला दोधन केलं त्यावेळेला धार काढल्या, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आपल्या आपल्या मस्तकाची भांडी तुमची तुम्हीच धरायची आहेत. पण ही गोष्ट ज्यावेळेला या काळामध्ये आली त्यावेळेला स्वामींनी मात्र आमच्या मस्तकाची भांडी सुद्धा धरली आणि धार सुद्धा काढली आणि ते आमच्या डोक्यात बरोबर कशी जाईल हे बघितलं. म्हणून कृपाळू तू ज्ञान देवी पाजीशी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी जाणीव आगळी अजाण भक्ता, असं त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचं कारण की नुसतीच धार काढली नाही, ते धार त्याच्या आतमध्ये कशी जाईल हे बघितलं. त्यानंतर अजून एक गोष्ट विशेष म्हणजे ती धार नुसती वैचारिक दृष्टीने आत्म्यात जाऊन उपयोग नाही आहे हे पण त्यांना माहिती आहे. म्हणजे जसं नुसतंच चांगलं कर्म करायचं, चांगला संसार करायचा, त्याच्यामध्ये परमार्थ गेला पाहिजे, परमार्थ आणि प्रपंच वेगळे नाही राहिले पाहिजे, हे सगळं सगळं झालं. पण त्याच्यासाठी म्हणून एक स्वाध्यायाची भूमिका की ज्याच्यामधनं कसं ज्ञानेश्वरीत सांगितलंय, दासबोधात काय सांगितलंय समजून घे आणि मग त्याच्यानंतर कर. कारण नुसतं समजून घेऊन हे होत नाही, तर हे अनुभवाच्या अंगाला जायला पाहिजे. म्हणून मनपवनाची दाखवणी वाट गगनाशी गाठ बांधली. तशा प्रकाराने स्वामींनी अनेक लोकांनी ह्या भगवद्गीतेच्या बाबतीमधला कर्मयोग सांगितला आचरून दाखवला, ज्ञानयोग सांगितला, त्याच्यानंतर भक्तियोग या सगळ्या गोष्टी केल्या. पण भगवद्गीतेमधला एक महत्वाचा योग राहून गेला तो म्हणजे साक्षात्कार योग, जो स्वामींनी त्याची पद्धत सांगून दिली. स्वामी स्वरूपानंदांच्या पासून जी काही ध्यानयोगाची पद्धत आहे ती नुसती ते ध्यानयोग महत्वाचं आहे असं म्हणून नाही, आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे अशा प्रकारची. कारण त्याच्यासाठी ते स्वतः बसत असत, असं नव्हतं की तुम्ही ध्यान करा माझं आता झालेलंच आहे असं नसते. ज्या वेळेला अगदी शारीरिक स्थिती तितकीशी चांगली नव्हती त्यावेळेला सुद्धा एक दिवस असे आनंदाने मी गेलो होतो सकाळी, त्यावेळेला म्हणले आज एक तास ध्यानाला बसू शकलो, असं वाटलं की यांची शारीरिक स्थिती अशी नाहीये की एक तास बसता येईल. पण असं करून जिद्दीने एक तास बसून दाखवलं, आम्हाला काहीच झालेलं नाहीये तर आम्हाला बसायला काय हरकत. अशा कित्येक गोष्टी स्वामींच्या छोट्या मोठ्या सारख्या मनामध्ये येत असतात आणि ज्यावेळेला त्यांना ध्यानाला बसलेलं पाहिलं त्यावेळेला कुणी पाहिलेलं असेल, बऱ्याच वेळेला काय असतं ना की स्वामी ध्यानाला बसले आम्ही समोर ध्यानाला बसलं की मधनच एकदा असं वाटायचं की स्वामींना एकदा बघून घ्यावं ध्यानात. आणि आम्ही केव्हा तरी एकदा मी बघितलेलंच आहे, काय काही लोकांनी बघितलेलं असेल आपापल्या सद्गुरूंना. कनक चंपकाचा खळा की अमृताचा पुतळा, नाना सासेंना मळा प्रसन्नतेचा कोवळिकेचा, शारदीयचे निवोले चंद्रबिंब पाळलेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी. खरोखर असं वाटायचं की हे तेजच आसनावरती बसलेलं आहे. याच्यामध्ये जे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या बद्दल बोलताना हे असं म्हणले होते की गुरुकृपा रूपी गुरु वाक्यरूपी अन्नातला मोत्याचा घास आकाशाच्या ताटात घेऊन मी जेवलो. म्हटल्यानंतर आकाशाचं ताट कुठलं? चिदाकाश. गुरुवाक्य कुठलं? तत्वम सोहम सहा. त्याच्यातला मोत्याचा घास काय? सोहम. हे सगळं जर का आम्ही समजून घेतलं त्यामुळे स्वामींच्याकडनं या गोष्टी समजल्यामुळे हे सगळे वाक्य अप्रतिमच आहेत. मोडूनी माया कुंजरू मुक्त मोती याचा वगरू जेवविता सद्गुरू निवृत्ती बंधू. म्हणजे मोत्याचा घास भरवणारा सद्गुरू आहे. पण मोत्याचा घास ही कल्पना हंस मोती मोत्यांचा चारा खातो अशा प्रकारची काव्यकल्पना आहे. आणि आपण हंस कुठं आहोत? आपण साधे सुधे पक्षी आहोत का काय आहोत माहिती नाही, पण साध्या साध्या पक्ष्यांना या ठिकाणी हंस बनवलं गेलं. आणि हंस बनवलं गेलं म्हणजे कसं बनवलं गेलं? म्हण हंसहा अहम सहा अशा रीतीने हंस असं म्हणता म्हणता तो जो कोणी जसं काय पक्षी असेल त्याचा तो हंस बनवून गेला. मोत्याचा घास सद्गुरू बनव भरवणारे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही ध्यानयोगाशी संबंधितून नुसतं शब्द नको, त्याच्यानंतर नुसतं काव्य नको, प्रत्यक्ष कैसे बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला. आणि ती गोष्ट मात्र स्वामींचा कटाक्ष असे. आणि त्यानुसार जसं जसं शिष्यांना ती अवस्था प्राप्त होत असे त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फार बघण्यासारखे असत. तुझेचे सुख आगवे जवजव तुझे फावे तव तो आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. स्वतःलाच त्यांना अत्यंत सुख होत असे. त्या ह्याच्यामध्ये कसं बसायचं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित कसं करायचं, सोहम कसं करायचं, त्याच्यानंतर स्वच्छपाशी स्वरूपाचं अनुसंधान कसं करायचं, या सर्व गोष्टी हळूहळू हळूहळू करत मग एक निश्चित पद्धत ध्यानाची जगाच्या पाठीवर कुठेही जा. त्यानंतर तुम्ही आता मुक्तच आहात एका दृष्टीने, नाही याचा अर्थ लगेच परिपूर्ण मुक्ती जरी लाभली नाही तरी आता यू आर इन्श्युअर्ड फ्रॉम ऑल द एक्सटर्नल ऍटमॉस्फिअर, आता काही होत नाही तुम्हाला. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तुका म्हणे दिले उमटूनी जगी घेतले ते अंकी ओढून या, स्वतःच्या अंकावरती ओढून घेतलं आणि स्वतः शिक्का मारून सगळ्या जगामध्ये पाठवून दिलं. अशा प्रकारे सर्व शिष्यांना त्यांनी केलं. गोंदलेकर महाराजांच्याकडे एकदा एकाने असा प्रश्न विचारला होता की सद्गुरूंच्या कडे गेल्यानंतर किती काळात हे मुक्तीची अवस्था प्राप्त होते. त्याच्यावरती महाराज असं म्हणाले की एक पांगळा माणूस पंढरपूरच्या वाटेवरती निघालेला होता, कसं तरी खरडत खरडत एक सज्जन माणूस पाठीमागून आला आणि तो असं म्हणला, तो मोटारीतनं आला आणि तो म्हणला की माझ्या मोटारीमध्ये बस, मी तुला तिकडेच घेऊन चाललेलो आहे, तर तुला तो तिकडे पोहोचवतो. आणि मग त्यांनी त्याला आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि आता गाडीमध्ये घेतल्यानंतर त्या पांगळ्या माणसाच्या मनात असं येईल का की आपण किती वेळात पोहोचणार म्हणून. कारण ते म्हणले की ज्या वेळेला आम्हाला सद्गुरू लाभतात त्यावेळेला ज्या वाहनामध्ये आपण बसतो त्या वाहनाचा वेग आपल्याला प्राप्त होतो, तसं सद्गुरू लाभल्यानंतर सद्गुरूंचा वेग आपल्याला प्राप्त होतो. आणि हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं. पण सद्गुरूंचं वाहन याचा अर्थ त्यांनी दिलेली साधना हे विसरता कामा नाही. त्याला इंधन जे आहे ते श्रद्धा आणि प्रेमाचं इंधन आहे, पण त्याच्यामध्ये आपण बसायचंय याचा अर्थ प्रेमभावामध्ये साधना करायची आहे. करता 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 मग साधना करताना स्वामींचं सान्निध्य काय असतं, गुरुकृपा कळेल त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. पण त्याच्यानंतर नुसतं ते सद्गुरु कृपाच नव्हे तर त्यांचं सान्निध्य पण त्या काळामध्ये त्या अवस्थेमध्ये कळतं की ज्या वेळेला तुम्ही अंतरंग अवस्थेमध्ये जाता त्यावेळेला किती आवश्यकता आहे सद्गुरूंची हे सुद्धा त्या ठिकाणी जाणवतं. कारण की नुसतं कोरडं टेक्निक म्हणजे ध्यान होत नाही, त्याच्यासाठी त्याला एक प्रेमाचं माध्यम लागतं, आतून एक सांभाळणारा लागतो, सदोदित दिशा दाखवणारा लागतो आणि या सगळ्या गोष्टीचा आधार सद्गुरू असतात. त्यामुळे एक गोष्ट आहे की कर्मयोग, दुसरी गोष्ट आहे स्वाध्याय, तिसरी गोष्ट आहे साधना आणि या सर्वांना व्यापून असलेले सद्गुरू ते आपल्या बरोबरच आहेत. ते सदोदित आपण बरोबरच घेऊन राहतो आहोत आणि निश्चितपणाने त्यांनी जे आशीर्वाद दिलेले आहेत त्यानुसार आम्ही आनंदात राहतो आहोत. स्वामींचे आशीर्वाद दरवेळेला मी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवतो की आनंदात राहा. त्याचा अर्थ असा आहे स्वानंदात राहा, स्वचा आनंद काय आहे तो अनुभवा आणि त्याच्यासाठीचा मार्ग, त्याच्यासाठी ज्या सर्व गोष्टीची उपलब्धी करून दिली गेलेली आहे ते स्वतः बरोबर आहेत. याचा प्रत्येक व्यक्तीला जरा डोकवलं आतमध्ये की येत राहतो आणि या सान्निध्याच्या आपली वाटचाल खरोखरीच सुखरूप चालली, हळूहळू उसंतली, सहजपणाने हळूहळू त्या तत्वापर्यंत आपण जाऊन येची जन्मे येण्याचे काळे, संसारी होयचे निराळे, मोक्ष पावायचे निश्चळे, स्वरूपाकारे आत्मस्वरूपाचं अनुसंधान आणि कसे सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये हे करता करता या जीवनामध्ये त्यांच्या कृपेने आपण निश्चित अंतिम मुक्कामाला जाऊन पोहोचू. निश्चितपणाने हे जीवन आहे ते जिथू आहे तिथून चालत चालत धन्य होईल. त्यांचे आशीर्वाद आहेत की आनंदात राहा आणि ते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या वतीने मी सगळ्यांना देतो. हरिओम तत्स.
परमपूजनीय स्वामी माधवानंदांच्या अमोघ वाणीतून प्रकटलेले शब्द सुंदरतेचा आणि अत्यंत सौंदर्याचा आनंदाचा असा प्रत्यय देऊन गेले. आणि त्यांनी जसं म्हटलं जे स्वामीजींना आपण वचन दिलंय, जे आपण ध्येय उराशी बाळगलंय ते निश्चितपणे सद्गुरूंच्या कृपेने आपण प्राप्त करण्याचा आणि जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करीत राहूया. आता मी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावे.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक् सतम परम पुरुषम उपैति दिव्यम्। 8वा अध्याय 10वा श्लोक। प्रयाण कालाच्या वेळेला अत्यंत अचल अशा भक्तीनी आणि योग बलानी युक्त अशा चित्तानी भ्रुवोहो मध्ये दोन भुवयांच्या मध्ये प्राणमावेश सम्यक योग्य रीतीने प्राण आणून सतम परम पुरुषम उपैति दिव्यम असा पुरुष पर असणाऱ्या अशा परमतत्वाला दिव्य अशा परमतत्वाला प्राप्त होतो। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ध्यानाची प्रक्रिया असणारा हा श्लोक सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे। आजचा जो दिवस आहे अर्थात आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेनंतर येणारा रविवार अशा तऱ्हेने गुरुपौर्णिमा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आहोत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्राण प्रिय सद्गुरूंनी देह देखील ठेवला। तो मज आठवितो गुरुराया प्राण विसावा माझा। तो मज आठवितो प्राण विसावा असणारे सद्गुरु त्यांचं गुरुत्वानी आणि आजच्या दिवशी त्यांनी प्रयाण केलं म्हणून त्याही तऱ्हेने स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। जर स्वामीजी भेटले नसते तर जर स्वामीजींची भेट झाली नसती तर सगुणाबद्दल कल्पना आली नसती। मानलं असतं श्रद्धा अंतकरणात होती म्हणून मानलं असतं की देवळात उभ्या असणाऱ्या मूर्तिया सगुण आहेत असं निश्चित मानलं असतं। पंढरीनाथांना मानलंच असतं, रामचंद्रांना मानलंच असतं, श्रीकृष्णांना मानलंच असतं, सगुण म्हणून मानलं असतं पण समजले नसते। संतांचे सगुणाचे अभंग देखील स्वामीजींना पाहून समजले। त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणु वाजवितु आहे. समजलं नसतं, श्रीकृष्णांचं जीवन समजलं नसतं. धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टि न्याहारिता गुण गाता धनी न पुरे गुण गाता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग गुण गाता. कळलं नसतं कसा बरवा पांडुरंग आहे आणि कांती कशी सावळी सुरंग आहे, समजलं नसतं. कृष्णा बोलकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 हित बोलकारे तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे. समजलं नसतं निढळावर कसा कोटी चंद्र प्रकाश आहे हे समजलं नसतं. सगुण समजण्यासाठी स्वामीजी भेटले. पूर्ण जीवन मनुष्याचं असू शकतं आणि एवढंच नव्हे तर तुमचंही होऊ शकेल अशा प्रकारचा विश्वास देणारी व्यक्ती भेटली हा आपल्या जीवनावर स्वामीजींचा झालेला उपकार आहे. नाहीतर हा आठवा अध्याय आहे, आठव्या अध्यायातले जे प्रश्न आहेत ते सगळे एक प्रकारे तात्विक राहिले असते, थिरोटिकल राहिले असते. किम तद् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय आणि प्रयाणकाली मला कसं जाणलं जातं. भगवंतांनी सांगितलं असतं पण समजलं नसतं. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. अक्षर ब्रह्म परम समजलं असतं पण अक्षर ब्रह्म आणि अधियज्ञ झालेला पुरुष म्हणजे आत्माच मी अशा प्रकारची अनुभूती आलेला पुरुष यामुळे ब्रह्म जास्त स्पष्ट झालं. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा मीची बोली जे आघवा शब्दी इही पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. अर्थ समजला नसता कारण श्रीकृष्णांना पाहिलेलं नव्हतं. ब्रह्माचा अभिप्राय मी आहे असं म्हणणारे स्वामीजी ब्रह्मस्वरूप होते. आनंदात न्हालो आनंदात न्हालो गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो. त्यामुळे पूर्ण ब्रह्म झालेली व्यक्ती स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव. कोणाला म्हणतात स्थितप्रज्ञ. स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञ बोलतो कसा बसतो कसा तो चालतो कसा स्वामीजींना पाहिलं म्हणून समजलं. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. समजलं नसतं. सर्वसाधारण मृत्यू हा कोणत्याही क्षणी येणार असल्यामुळं चालू क्षणच प्रयाण काल समजायचा असतो असं समजू नका की प्रयाण काल म्हणून कोणता एक काल आहे आणि त्यावेळेला कसं बसायचं हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. चालू क्षणच प्रयाण काल आहे. चालू क्षणामध्येच अचल मन करायचं आहे. तेराव्या अध्यायामध्ये ज्ञान लक्षण सांगताना जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जोपर्यंत मृत्यू आला नाही तोपर्यंत त्याचं अनुदर्शन करणं, मरणाचे स्मरण असावे असं समर्थ म्हणतात. आपल्याला स्मरण नसतं. प्रयाण काल हा आत्ताचा क्षण, हा क्षणच प्रयाण काल आहे. आपण म्हणतो ना की गेले काय सांगताय, आत्ता तर त्यांच्याशी बोलून आलो, याचा अर्थ प्रयाण काल हा कधीही असतो. अंथरुणावर खितपत पडलेल्या आणि मृत्यूची वाट पाहत असणाऱ्या अशा काळाला प्रयाण काल म्हणतीलच असं नाही, कारण तो जाईल असं नाही त्यावेळेला, पण जाईल कोणत्याही क्षणी. म्हणून भगवंतांनी किम तद् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम याची जी उत्तरं दिली ती अतिशय थोडक्यात दिली. आणि प्रयाणकाली तो देह कसा ठेवतो याचं मात्र फार सुंदर असं वर्णन केलं. कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणियान समनुस्मरेद्यहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्ण तमस परस्तात. परमात्मा हा क्रांतदर्शी आहे, सर्वज्ञ आहे, अतींद्रिय दर्शी आहे, म्हणजेच कोणत्याच इंद्रियांनी त्याला पाहता येत नाही असा आहे. तसंच तो अत्यंत सनातन आहे. सनातन अपि नवहा असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. फार पुराण पण नित्य नूतन असा. आपण फार पुराण आहोत पण नित्य नूतन आहोत, म्हणून कितीही वय झालं तरी देखील आपलं तितकं वय झालं असं आपल्याला वाटत नाही. याचं कारण आत्म्याचं जीवन चाललेलं आहे, देह हा संगतीला मिळालेला आहे. तो अनुशासन करता आहे, अंतर्यामी आहे, हितकर अनुशासन करणारा असा आहे. आणि सूक्ष्माहून देखील अतिसूक्ष्म आहे. पाहता सपूरपण जयाचे गगनाचे नि पालवे गाळून घ्यायचे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. इतकं सूक्ष्म आहे की गगनाचा गाळण्यातून सहज ते गाळलं जाईल, इतकं परमात्म तत्व सूक्ष्म आहे. याला परत परत अनुस्मरण जो करतो, वळून वळून परत स्मरण करतो, अनु म्हणजे परत परत, अनुदिनी अनुतापे म्हणजे रोज रोजच्या दिवशी, रोज ताप झाल्यामुळं तापलो रामराया, तसं रोज रोज वळून जो स्मरण करतो, सर्व परिवर्तनामध्ये अपरिवर्तनशील असणारा सर्वस्य धाता, बाकी सगळ्या गोष्टी परिवर्तनीय आहेत, ट्रान्सफॉर्म होतात, पण तो मात्र जसाच्या तसा असतो. आदित्य वर्णम आपल्या अद्भुत अशा कौशल्याने, अचिंत्य रूप अथवा अचिंत्य हेच ज्याचं स्वरूप आहे, त्यामुळं जो देदीप्यमान आहे असा, तमस परस्तात आणि अंधाराच्या देखील पलीकडचा असा, अशा परमात्म्याचं रोज स्मरण, प्रयाणकाल रोज आहे असं धरून रोज स्मरण करायचं, त्याला आपल्या अंतर्यामी भावायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयाचे आकारा वीण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने, जयाचे निसन्निधाने विश्व चळे, जे सर्वाते सर्वा विये विश्व सर्व जेणे जिये, हेतु जया बिहे अचिंत्य जे, सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी यासी, अस्तमानाचे जयासी आड नाव नाही, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते, प्रयाण काले प्राप्ते मांडी घालून बसलेला आहे आणि असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारची भावना करतो आहे. प्रात स्मरामे हृदि संस्फुरदात्म तत्व सच्चित सुखम, अविनाशी चैतन्य रूप सुखरूप परमहंस गतिम तुरीयम, यत स्वप्न जागर सुषुप्ति मवैति नित्यम, तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा. मी देह नाही अशा प्रकारे बसता बसताच जो स्मरण करतो, तद ब्रह्म निष्कलमहम, ते ब्रह्मच मी आहे. बाहेरी पद्मासन रचुनी, रोजचं वर्णन आहे मृत्यू समयीचं, म्हणजे त्यावेळेला देहभावाच्या पलीकडे जातो, ध्यानामध्ये देहभावाच्या पलीकडे जाणं अपेक्षित आहे, म्हणून तो प्रयाण कालच आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडं प्रयाणच होतं. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. आतू मी न लेनी मनोधर्मे, त्यावेळेला मनोधर्म मात्र मी न लेनी म्हणजे अतिशय कमी असावेत. प्रयत्नपूर्वक आपले जे मनोधर्म आहेत, मनोव्यापार आहेत, ते कमी करणं हे साधकाचं स्वतःहून करण्याचं काम आहे. तुम्ही बसाल आणि व्यवसायाचं चिंतन कराल आणि व्यवसायाचं चिंतन करत असताना म्हणाल की मन शांतच होत नाहीये, तर लक्षात घ्या की चिंतन न करणं हे तुमचं काम आहे. मी न लेनी मनोधर्मे म्हणजे आपोआप कमी होतील असं समजू नका. काही एक तुमची जबाबदारी आहे. आपल्या मुलीचं लग्न कसं होईल, ध्यानाला बसलेलं असताना प्रयाण काल आहे. आपण मेलो जग बुडाल, आता यावेळेला काही नाही, अशा पद्धतीने मुलीच्या लग्नाचा विचार न करणं ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे. हे जे मनोधर्म आहेत, हे मनोधर्म आवरणं हे ज्याचं त्यांनी करायचं आहे. आतू मिन लेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे, आणि स्वरूपाशी एकरूपता साधायची आहे अशा प्रकारचं ध्येय ठेवणं, बेसावतपणाने कधीच बसायचं नाही. आपे आप संभ्रमे मिळावया, आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा. अग्निस्थान म्हणजे नाभिस्थान आणि ब्रह्मरंध्र म्हणजे हे. अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत निघून यायला पाहिजे. मनोधर्म नुसते आवरून चालणार नाहीत, तर त्यांना दिशा देखील दिली पाहिजे. मन ऊर्ध्वगामी केलं पाहिजे. ऊर्ध्वगामी याचा अर्थ विषयाच्या चिंतनामध्ये अधोगामी होणार, संसारामध्ये रमणार, इंद्रियांचं विषयांचं स्मरण करणार असं मन. स्वरूप प्राप्तीच्या प्रेमामुळं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी उताविळ झालेलं असलं पाहिजे, उत्सुक झालेलं असलं पाहिजे. असं मन आपोआप वरच्या भागामध्ये येतं, या मस्तकाच्या प्रदेशामध्ये येतं. हे जर तसं येत नसेल तर श्वासांचंही सहाय्य घ्यायला निश्चित हरकत नाही. राधिकांनी आठवणीत वाचलं की नाही की ते तसे श्वास, स्वामीजी म्हणाले की भावना कर तोच मी आहे, तशा प्रकारचे ते मध्यमेतून श्वास घेता येतात की येत नाहीत याच्यात लक्ष देऊ नकोस. नाही घेता आले तरी देखील एक वेळ चालेल, पण आपण तेच आहोत याची भावना कर,
याला मन ऊर्ध्वगामी करणं असं म्हणतात. या भावनेमध्येच मन ऊर्ध्वगामी करणार. तेथ अचेत चित्ताचा सांगातू आहाच वाणा दिसे मांडतू जेथ प्राणू गगना आतू संचरे का. त्या ठिकाणी या ठिकाणी मस्तकाकाशामध्ये चिदाकाशामध्ये अचेत चित्त म्हणजे ज्या चित्ताला फार गती मिळालेली नाही पण जे चित्त रूपाने शिल्लक आहे असं जसं आपण आहोत. आपण अमुक आहोत, आपण अमुक ठिकाणी बसलेले आहोत याची काही एक जाणीव मनोधर्म कमी झाले आणि मन ऊर्ध्वगामी झालं तरी देखील राहते. हे जे अचेत चित्त आहे या अचेत चित्तामध्ये फार ज्याला चेतना मिळालेली नाही असं चित्त त्यावेळेला साधकाला असा भास होण्याची शक्यता असते की आपण मिळायचं ते मिळवलं. कारण चित्त फार हालचालच करत नाही, ते अचेत चित्त आहे. पण जोपर्यंत काही एक चित्त दशा आहे तोपर्यंत प्राणाचं काही एक गमनागमन चालू असणारच. त्याच्यावरून ओळखायचं की चित्त दशा शिल्लक आहे. अमुक व्यक्तीचं ध्यान चांगलं लागलं का लागलं नाही हे समजण्याचे मार्ग आहेत. बाहेरून देखील समजतं त्याचे प्राण कसे चाललेले आहेत त्याच्यावरून समजतं की हा ध्यानाला कसा बसलेला आहे. पण जर चित्त अगदी शांत होत असेल तर प्राण देखील अगदी नासाभ्यंतरचारिणो एवढेच चालतात. नाकातल्या नाकात अगदी शरीराला आवश्यक इतकाच प्राण घेतला जातो, बस सोडला जातो. बाकीचे प्राण देखील ऊर्ध्वगामी होतात. प्राण भावनेसहित ऊर्ध्वगामी होतात. आणि हे ऊर्ध्वगामी झालेले प्राण मनाचं चिदाकाशामध्ये स्थैर्य होऊ लागलं की प्राण देखील तिथं स्थिर व्हायला सुरुवात होते. परिमनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरिला. भक्ती याचा अर्थ इथं एकरूपता समजावी. परमात्म्याशी एकरूपता साधण्याच्या भावनेनी प्रेरित झालेलं म्हणून थांबलेलं असं मन आणि त्या पाठोपाठ प्राण. योग बळे आवरला सज्ज होऊनी त्या ठिकाणी प्राण देखील गच्च थांबून राहतात, मन देखील स्थिर होऊन जातं, थांबतं. तो जडा जडा ते विरवितू भ्रूलता माझी संचरतू जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय. मन शांत होतं आणि प्राणही शांत होतात त्याची अखेरची निशाणी. तुम्ही देवळात कधी घंटा वाजवली आहे किंवा वाजवलेली घंटा शांतपणे ऐकली आहे? घंटा वाजवली की एक नाद निर्माण होतो. तो नाद सगळीकडे पसरतो. नंतर त्या घंटेच्या धातूमध्येच तो केवळ स्फुरत राहतो. थोडा वेळ तिथंच स्फुरत राहतो आणि तिथंही स्फुरणारा आणि किंचित ऐकू येणारा तो नाद घंटेमध्येच लय पावतो. घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय. तसं मीपासून शुद्ध मीपासून चैतन्यापासून निर्माण झालेलं मन आणि प्रेरित झालेले प्राण हे थोडा वेळ तिथं घुमतील आणि चैतन्यामध्येच नाहीसे होतील. आणि हे जेव्हा होतं तेव्हा मात्र त्याच्या पुढं काय होतं हे सांगता येत नाही. का झाकलिया घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा. दिवा आहे त्याच्यावर आवरण ठेवलं, दुसरं एक भांडं ठेवलं. आता तो कधी गेला हे जसं समजत नाही तसं
या क्षणात एका अत्यंत परम भाग्याच्या वेळेला देहभावच नाहीसा होऊन जातो आणि तो परमात्म तत्वाशी एकरूपता पावतो. का झाकलिये घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. त्यामुळं त्या क्षणाला तो देह या स्वरूपाने राहतच नाही, देहाची आठवणच नाहीशी होते. त्यामुळं त्या ठिकाणी तो देहच ठेवतो, तो प्रयाण करतो, परमात्म्याशी एकरूपता साधतो. तो केवळ परब्रह्म. जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होऊन ठाके. तो केवळ परब्रह्म स्वरूप होऊन जातो. ज्या परब्रह्माला परम पुरुष असं म्हणतात त्या परम पुरुषापाशी तो जाऊन अत्यंतिक स्थिरावतो. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांसमोर स्वामीजींनी जे माझ्या सकट तुमच्या सर्वांसमोर जे ध्येय ठेवलेलं आहे त्याची आठवण करून देण्यासाठी बोललो. आपल्याला इथं जायचं आहे, हे प्राप्त करायचं आहे. हे प्राप्त जर झालं तर जीवनात मिळवण्याचं सर्व काही मिळालं असं समजलं जातं. तो परम शांत होऊन जातो, परम तृप्त होऊन जातो, परम समाधानी होऊन जातो. मृत्यू त्याचा देह घेऊन जातो आणि तो मरणा ऐलीचकडे मज मिळवणी गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी, अशा रीतीने परमात्म्याशी आधीच एक रूपता प्राप्त करतो. आपल्याला हे प्राप्त करायचं आहे. हे प्राप्त करण्यासाठी स्वामीजींची प्रार्थना, सर्व संप्रदायाची प्रार्थना, करुणा कृपा आपण भाकूया. मला अशी खात्री आहे की सद्गुरु हे तत्व असतं आणि आदिनाथ संप्रदाय चालवत असतात. असं असल्यामुळं आदिनाथांपासून स्वामीजींपर्यंत जो सगळा संप्रदाय आहे तो सगळा संप्रदाय आणि त्याचे पूर्ण आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतील. जो करणारा आहे त्याच्या मागं सदैव प्रेरणा आशीर्वाद असतातच असतात. तशा तऱ्हेने त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या मानवी प्रयत्नांनी हे साध्य होवो अशी स्वामीजींच्या चरणी आपण प्रार्थना करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 हरि 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 स्वामीजी.
परम पूजनीय स्वामी मकरंद नाथांच्या या आशीर्वचनानंतर आपण परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं प्रातिनिधिक पूजन करणार आहोत. याचं संचालन सद्भक्त क्षमाताई धुमाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजच्या या मंगल सोहळ्यातील एक भावपूर्ण घडी आता येऊन ठेपली आहे. आपल्या सर्वांचे परमप्रिय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या चिन्मय पादुकांचं प्रातिनिधिक पूजन आता होणार आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात दाटून आलेले भाव या पूजनाने आता प्रगट होतील. आपल्या केंद्राच्या कार्यात सर्व भावाने सर्वतोपरी एकरूप झालेले सद्भक्त गिरीश टल्लू आणि सौभाग्यवती विजयाताई हे दोघे आता आपल्या सर्वांच्या वतीने परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या पादुकांचे पूजन करतील. पूजनीय स्वामी माधवनाथांचे दोन्ही उत्तराधिकारी पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ हेही त्यांच्या समवेत बसले आहेत. आपण सर्वजण या पूजनाशी अंतःकरणपूर्वक समरस होऊया. या पूजेचे मंत्र सुद्धा मोठे भावपूर्ण आणि प्रेमळ आहे. आपल्या केंद्रात नित्य येणारे ज्येष्ठ साधक आदरणीय शिवरामपंत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून ते अवतरलेले आहे. या सद्गुरु स्तवनाच्या श्लोकांचे गायन सद्भक्त अमृता कुलकर्णी करणार आहेत. सद्गुरूंचे स्मरण, त्यांना आवाहन, त्यांचे पूजन आणि समर्पण असे या पूजेचे स्वरूप आहे. आपण सर्वजण प्रथम स्वस्थ चित्त आणि एकाग्र होऊन स्वामी माधवनाथांचे स्मरण करणार आहोत, त्यांना आठवणार आहोत. स्वामी माधवनाथांचे तेजस्वी रूप आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तेवत आहे. स्वामीजी, आपले लीलाचरित्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतं की शोधित सत्वगुण लाभलेल्या आणि सात्विक वातावरणात वाढलेल्या आपल्याला बालपणापासूनच गीता अध्ययनाचा छंद होता. मोठेपणी संसार आणि परमार्थ याची अजोड सांगड आपण घातलीत. 40 वर्षांहून अधिक काळ अखंडितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या प्रवचनांचा आपण साक्षेप केला. स्वतः साधनेने समृद्ध होत होत आणि हजारो साधकांना साधनासाठी प्रेरित करत स्वामी माधवनाथ या नावाने आपण विख्यात झाला.
होता बालपणी सुसंस्कृत तथा की हो बहु सात्विक संसारी रत दक्ष साधनी सुधा प्रौढत्विकी आणिक झाला माधवनाथ ज्ञानी तुम्ही की कष्टो वर्षे 40 हो आम्हास कथिली गीतानि ज्ञानेश्वरी.
स्वामीजींचे पवित्र स्मरण आपण सर्वजण हृदयपूर्वक करत आहोत. स्वामीजी, आपण नाथ संप्रदायाचे अध्वर्य झालात. सद्गुरू होऊन स्वामीजी आम्हास बोधाचे घास आपण भरवीत होतात. अचानक एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देह समर्पित करून आपण अमृतत्वाला पोहोचलात आणि तो दिवसही निवडलात गुरुपौर्णिमेचा. साक्षात परब्रह्माचा आविष्कार असणारे आहे सद्गुरुनाथा, आपला त्रिवार जय जयकार असो.
त्याती सद्गुरु होनी स्वामीजी तुम्ही होता गेला देह समर्पुनी गुरुपदी होवो नियामृत होती की गुरुपौर्णिमाची दिनी क्या वैशिष्ट्य हे भावते जय हो जय गुरुनाथ दंडवत की ब्रह्म तुम्ही कसे
हे गुरुराया आस्था गायत हृदयस्थ होऊन आपण आमचा सांभाळ करत आहात पण आम्हीच आपल्या ठाई संपूर्ण शरणागत होऊ शकत नाही आमचा द्वैतभाव जाता जात नाही पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजण द्वैतातच आपल्या चिन्मय पादुकांचं पूजन करण्यासाठी आतुर झालो आहोत
आजमितीस तिष्ठुनी हृदी आम्हास संभाळत जातो ना परे द्वैत भाव मुचा की ना आम्ही स्वगत आहे हो गुरु पौर्णिमेची तिथिया की आज चाहिदिनी आहो उत्सुक द्वैत भावी पुजण्या त्वत्पादुकायाक्ष
हे श्री गुरु आता सत्वर येऊन या पादुकांना धारण करा तुमचा तो आशीर्वादासाठी उंचावलेला हात आणि साऱ्या विश्वातली कृपा ज्यात एकवटली आहे असे ते चमकणारे डोळे तुमच्या अस्तित्वाने आमची काया रोमांचित होत आहे अष्टसात्विक भाव दाटून येत आहेत आणि कंठ दाटून आल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही
या हो या गुरुश्रीयता घड करी राह उभी पादुकी हस्ते क्षेपित आशिषी अलहरी दृष्टि सवे कौतुकी येती अष्ट ही भाव दाटुनी उरी ना बांध ये घालता झाल्याने रव सद्गदीत मुका
आपल्या प्रेमभरल्या हाकेला साथ देत स्वामीजींचं अवतरण इथे झालेलं आहे पवित्र मंगलमय शंखनादाने स्वामीजी आम्ही आपले हृदयापासून स्वागत करतो आपण आमच्या हृदयात या पावलांच्या रूपाने अधिष्ठित व्हावे अशी आमची मनीषा आहे स्वामीजी आपल्या दिव्य स्पर्शाने या पादुका खरोखरीच चिन्मय झाल्या आहेत हे सद्गुरुनाथा पुन्हा पुन्हा जयघोष करत आता पूजेला आम्ही प्रारंभ करत आहोत हे करुणावना आपल्या करुणेचा आता आमच्यावर वर्षाव करावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो
आधिष्ठित शंखनाद शुभ आहे की ते स्वागत वा आधिष्ठित शंखनाद शुभः आहे की ते स्वागत झाल्या चिन्मय पादुका दिसतसे स्पर्शानि स्वच्चित जय हो जय गुरुदेव घोषुनियता पूजे सारंभतो द्या आशीर्वच वर्षवोनि करुणा आम्ही असे प्रार्थितो.
आता षोडशोपचारांसहित स्वामीजींच्या सलोनी पावलांचे पूजन होईल. त्या सुकुमार कोमल पावलांवर आता शुद्धोदक पंचामृत पुन्हा शुद्धोदक याचे प्रक्षालन करण्यात येत आहे. चंदन गंधाचं स्वस्तिक स्वामीजींच्या पावलांवर आता काढण्यात येत आहे. जी पावलं जो देह चंदनासारखा आयुष्यभर झिजला त्याच पावलांवर गंध व्हायचं असतं. स्वामीजींच्या चरणांवर आता अक्षता वाहण्यात येत आहे. अत्तराला सुगंध ज्या चरणांमुळे प्राप्त होतो त्याच चरणांना पुन्हा अत्तर लावण्यात येत आहे. आपल्या हृदयात जे प्रेम स्वामीजींच्या प्रती सामावलेलं आहे ते सगळं प्रेम ज्या फुलांमध्ये एकवटून आलं आहे त्या फुलांची अंजुळी स्वामीजींच्या पावलांवर आता आपण समर्पित करूया. मनोमन साष्टांग दंडवत घालत स्वामीजींच्या चरणांवर अंतिम समर्पण घडावं म्हणून त्यांची आपण आता प्रार्थना करूया. स्वामीजी, आपल्या चरणांशी पूर्ण शरणागती व्हावी अशी प्रार्थना आहे. आम्ही अहोरात्र सेवेसाठी सज्ज असावं. आमच्या हृदयाला कुठल्या मोहाचा स्पर्श होऊ नये, आणि जर झालास तर हे कृपासिंधो त्याचा विनाश आपण अत्यंत कृपाळूपणे करावा. श्रवण, चिंतन आणि साधना यांची गोडी आम्हास लागावी, आणि सरते शेवटी हे कृपानिधी आपल्या चरणांवर अंतिम समर्पण घडावे. यासाठी आम्हाला आपण सद्गुरूंच्या संतांच्या संगतीतच अखंड ठेवावे ही आपल्या चरणी प्रार्थना.
सेवा काही घडो सदा दिसनिशी, आम्हा करो नी गुरु. हो देऊ नका ते मोह कसला, झाल्यास तो लागो गोडी आम्हा की साधनी तथा चिंतावया सुश्रुत. लाभो संधि तथा कृपानिधी आम्हा, सत्संगी होण्या संगे हो.
यानंतर स्वामीजींची आरती होईल. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील, आपण त्यांच्या बरोबर म्हणूयात.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देसी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविसी अर्था. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।